रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मी जपाहतो. अशा ईर्षेला पेटलेल्या लक्ष्मणाला श्रीरामाने मोठ्या प्रयासाने शांत केलं. परंतु त्या लक्ष्मणानेही एक मागणं मागितलं. तो म्हणतोय की रामा, तू वनात जाणारच असशील तर मलाही पण तुझ्याबरोबर ने. तू ज्या ठिकाणी असशील त्याच ठिकाणी मी राहीन, तुझ्या सावलीप्रमाणे मी असेन. रामाने ही मागणी आनंदाने मान्य केली, कारण त्या दोघांचं प्रेमच अभूतपूर्व आहे. आणि ह्यानंतर रामाने आपल्या मातेकडून कौसल्येकडून अयोध्येमध्येच राहण्याचं मान्य करून घेतलं आणि रामचंद्र सीतेच्या मंदिरामध्ये आले. तिला त्यांनी सर्व प्रकार निवेदन केला आणि शेवटी वनात जाण्यासाठी निरोप मागितला. निरोप हा शब्द ऐकताच ती महापतिव्रता सीता उदास हसली आणि म्हणाली,
निरोप कसला माझा घेता, जेथे राखव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, जेथे राखव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी मी त्यांच्या पुढती, वनवासाची मलान भीती संगे आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता. संगे असता नाथा आपण प्रासादाहून प्रसन्न कानन, शिळेस म्हणतील जनसिंहासन, रघुकुल शेखर वरी बैसता, जेथे राघव तेथे सीता. वनी श्वाप दे क्रूर निशाचर, भयन तयांसे मजसी तिळ भर, पुढती मागे दोन धनुर्धर, चाप त्या करी पाठी सभाता, जेथे राघव तेथे सीता. ज्या चरणांच्या लाभासाठी दडले होते धरणी पोटी, त्या चरणांचा विरह शेवटी काय त्युये मला सांगता, जेथे राघव तेथे सीता. कोणासाठी सदनी राहू का विरहाच्या उन्हात त्रे पाहू दास्य का करू कारण न सता दास्य का करू कारण न सता जे थे राघव ते थे सीता का कई कई वर मिलवी तिसरा का अपुल्याही मणि मंथरा का छलिता मग वृथा अंतरा एकटी समझ का हो त्यजिता समझ का त्यजिता से थे राघव ते थे सीता विजन वासया आहे दैवी भावुक होते मला शैशवी सुख दुखांकित जन्म मानवी दुख सुखावे प्रीति लाभता दुख सुखावे प्रीति लाभता थे राघव ते थे सीता तोड़ा आपन मीन तोड़ी ते शत जन्म से अपने नाते वन ते जाया पति का दोन मानिता जाया पति का दोन मानिता जे थे राघव ते थे सीता पतीच छाया पतीच भूषण पति चरणांचे अखंड पूजन हे आर्यांचे नारी जीवन अंतरायका त्यात आणिता अंतरायका त्यात आणिता जेथे राघव तेथे सीता मूक राघता का हो आता कित गाठेउ चरणी माथा असेन चुकले उठे बोलता असेन चुकले कधी घेता निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता जेथे राघव तेथे सीता।